स्तोत्र संहिता अध्याय 119 क आपण स्तोत्र संहिता अध्याय 119 पुढे चालू ठेवू। सामेक। मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करीतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे। तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस। मी तुझ्या वचनाची आशा धरितो। अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा, म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन। तू आपल्या वचनानुसार मला संभाळ, म्हणजे मी जगेन। माझ्या आशेसंबंधाने मला फजित होऊ देऊ नको। मला आधार दे, म्हणजे मी सुरक्षित राहीन आणि तुझ्या नियमांकडे निरंतर लक्ष ठेवीन। तुझ्या नियमांपासून भहकणाऱ्या सर्वांचा तू धिक्कार करीतोस, त्यांचे कपट निरर्थक आहे। पृथ्वीवरील सर्व दुर्जनास तू गाळासारखे दूर करीतोस, म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत। तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो। तुझ्या निर्णयास मी भीतो। ऐन, मी न्याय व नीती आचरिली आहे। माझा छळ करणाऱ्यांच्या हाती मला सोडून देऊ नको। तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो। गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नको। तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत। तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे आणि तू आपले नियम मला शिकीव। मी तुझा दास आहे। मला तुझ्या निर्बंधांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला बुद्धी दे। परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे। ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, 52 कशी सोन्यापेक्षा प्रिय मानितो। ह्यामुळे सर्व बाबींसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानितो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करीतो। पे, तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळीतो। तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते। मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला। तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणाऱ्यांवर करीतोस तशी कृपा माझ्यावर कर। तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको। मनुष्याच्या जुलमापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन। तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकीव। लोक तुझे नियमशास्त्र पाळीत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह वाहतात। सादे। हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस। तुझे निर्णय सरळ आहेत। तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत। माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकिले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत। तुझे वचन अगदी शुद्ध आहे, ते तुझ्या दासाला प्रिय आहे। मी क्षुद्र व तुच्छ मानिलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही। तुझे न्यायत्व हे सनातन न्यायत्व आहे आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे। संकट व क्लेश ह्यांनी मला घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञात मला आनंद आहे। तुझे निर्बंध निरंतर न्याय आहेत, मला बुद्धी दे, म्हणजे मी जगेन। कोफ, मी अगदी मनापासून तुझा धावा करीतो। हे परमेश्वरा, माझे ऐक, मी तुझे नियम पाळीन, मी तुझा धावा करीतो। तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन। उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारितो, मी तुझ्या वचनांची आशा धरितो। तुझ्या वचनांचे चिंतन करावयाला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात। तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक। हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयास अनुसरून मला नवजीवन दे। दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत, ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत। हे परमेश्वरा, तू जवळ आहेस, तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत। तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की ते तू सर्व काळासाठी स्थापिले आहेत। रेश, माझे दुःख पहा, त्यापासून मला सोडीव, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही। माझा वाद तू चालीव, मला मुक्त कर, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे। तारण दुर्जनांपासून दूर आहे, कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय करीत नाही। हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरून मला नवजीवन दे। माझ्या पाठीस लागणारे व माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या निर्बंधांपासून ढळलो नाही। विश्वासघातक्यास पाहून पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत। तुझे विधी मी किती प्रिय मानितो ते पहा। हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे। तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे, तुझे सर्व न्याय निर्णय सनातन आहेत। शीन, अधिपती माझ्या पाठीस विनाकारण लागले आहेत, परंतु माझे हृदय तुझ्या वचनांचे भय धरिते। मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो, तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो। मी असत्याचा द्वेष करीतो व त्याचा वीट मानितो, परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे। तुझ्या न्याय निर्णयांसाठी मी दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करीतो। तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही। हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी प्रतीक्षा करीत आहे, तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत। माझा जीव तुझे निर्बंध पाळितो व ते मला अत्यंत प्रिय आहेत। मी तुझे विधी व तुझे निर्बंध पाळितो, कारण माझा सर्व वर्तनक्रम तुझ्यापुढे आहे। ताव, हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहोचो। तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे। माझी विनंती तुझ्यापुढे येवो, तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर। तू मला आपले नियम शिकवितोस, म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो। माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो, कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय आहेत। तुझा हात मला सहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण मी तुझे विधी स्वीकारिले आहेत। हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरिली आहे। तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे। माझा जीव वाचो, म्हणजे तो तुझी स्तुती करील। तुझे निर्णय मला सहाय्य करोत। हरविलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे। आपल्या दासाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही।